चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखरेला मिळणार फळांचा स्वाद। ज्याप्रमाणे चॉकलेट ज्यूस विविध फळांच्या आणि फुलांच्या स्वादाची मिळत आहेत, त्याच पद्धतीनं साखरही आता आंबा, फणस, अननस, संत्री, सफरचंद, केळी आणि चिंचेच्या स्वादाची मिळणार आहे। राष्ट्रीय साखर संस्थेच्या संशोधकांनी फळांच्या स्वादाची साखर निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे। भारतात सर्वाधिक साखरेची निर्मिती झाली आहे। देशातील प्रत्येक गोडाऊनमध्ये विक्रीविना साखरेच्या थप्प्या पडून आहेत। हीच साखर विक्री वाढवण्यासाठी फळांच्या स्वादाची साखर निर्मितीचा पर्याय पुढे आला आहे। NSI संशोधकांनी धामपूर आणि DCM श्रीराम ग्रुपसोबत फ्लेवर्ड साखर निर्मितीचा करार केला आहे। पुढील हंगामात अशा पद्धतीची साखर मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल अशी चिन्ह आहेत। या साखरेला परदेशातूनही मोठी मागणी येऊ शकते असा संशोधकांचा अंदाज आहे। श्रीलंका, नायजेरियासह इतर देशही फ्लेवर्ड साखर खरेदी करण्याची तयारी दर्शवत आहेत। महाराष्ट्रातही अशा पद्धतीची साखर निर्मिती झाल्यास अतिरिक्त साखरेचा प्रश्न निकालात निघू शकतो। विविध पदार्थांमध्येच थेट स्वादिष्ट साखरेचा वापर होऊ शकणार आहे, त्यामुळे मागणीही वाढणार यात शंका नाही। त्यामुळे साखरेला फळांचा स्वाद मिळाला तर शेतकरी आणि कारखानदारांनाही अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत।